ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
ಬಲ ಕಮ್ಮ, ನಾನು ಆಪಲ್ಲಾ ಗೋಷ್ಟ ಐಕಾಯ ಆವಡತೆ ನಾ? ಓ ಠೀಕ ಆಹೆ, ಆಜ ಆಪಣ ಏಕ ನವೀನ ಗೋಷ್ಟ ಐಕೂಯಾ. ಏಕ ನಟಖಟ ಖೋಡಕರ್ ಮುಲಗಾ ಹೋತಾ, ತ್ಯಾಚ ನಾವ್ ಶ್ಯಾಮ್. ಹಾ ಶ್ಯಾಮ್ ಶಾಳಾ ಚುಕವಿನ್ಯಾಸಾಠಿ ಏಕ ನಾ ಏಕ ಬಹಾನಾ ಶೋಧಾಯಚಾ. ಶ್ಯಾಮ್ಲಾ ಸುಚಲೇಲಿ ಭನ್ನಾಟ ಗುಪ್ಪಿತೆ ಕೊಣತಿ ಅಸ್ತಿಲ್ ಠೌಕ ಆಹೆ ಕಾ? चला तर मग ही गुप्पिते जाणून घेऊया या छोट्या गोष्टीतून. या गोष्टीचं नाव आहे असं झालं तर. या गोष्टीतील पात्रे श्याम व त्याचे बाबा. स्थळ श्यामचे घर. रात्रीचे भोजन करून श्याम गाठ झोपलेला होता. सकाळचा घड्याळचा गजर होतो. श्याम घड्याळच्या गजराने जागा होतो आणि श्याम अर्धवट झोपेतच बडबडू लागला.
माझं नाव श्याम, वय वर्षे 10, दिसतो जरी छोटा धिटाई माझी पहा. शाळेसाठी सकाळी उठायचं म्हणजे मोठी कटकट, बाहेर येतो मी अंथरुणातून पाय मत कटकट, दात घासताना डोळ्यावर पेन येई, ऐकू येते डोश्यासाठी आईची घाई.
श्याम पुढे म्हणतो कसा ऐका बरं का?
जर 10 पट असती लांब माझी मान, अर्धी अंतरुणात अर्धी वर्गात, प्रार्थनेच्या टोलाचा राखला असता मान, जर झाडा एवढे माझे असते लंबुटांग पाय, गुडघ्या एवढ्या शाळेला विचारलं असतं काय कस काय, जर हातामध्ये असती माझ्या ताकद मोठी, उचललं असत अलगत असं आईला चुटकी सरशी, जर दात माझे असते ताकदवान घट्ट, केलं असत बरच सार चट्ट मट्ट, जर गोल गोल मोठ माझं असत पोट, खेळ खेळले असते मित्र सारे लोटपोट, जर लांब सुपा सारखे असते माझे कान, इथलं तिथलं सार ऐकू येईल छान.
अशा प्रकारचे अनेक विचार श्यामच्या मनात येत होते. जर असं असत तर. या विचारात असतानाच श्यामच्या बाबांचा आवाज श्यामच्या कानावर पडतो. बाबा श्यामला हाक मारतात.
बाळा श्याम, उशीर होतोय शाळेला, जायचंय ना तुला दूर?
हे शब्द ऐकताच कल्पनेच्या दुनियेत बेभान झालेला श्याम पुढे म्हणतो कसा?
ब्रश हातातला पाहून मी खुदकन असतो हळू, छान माझं गुपित नका कुणा देऊ कळू, वेळ झाली रोजची शाळेत आता जाऊया, दबल्या दबल्या पावलाने शाळा जवळ करूया.
असे गुणगुणत श्याम कल्पना विश्वातून बाहेर आला आणि पटकन आवरावर करून शाळेत शहाण्यासारखा हजर झाला. त्याच्या मित्राला खूप खूप आनंद झाला. सर्व मित्राने श्यामचे जल्लोषात स्वागत केले. या गोष्टीचे तात्पर्य, मनुष्य काम चुकवेगिरीसाठी बहाणे शोधत असला तरी काल्पनिक विश्वातून बाहेर येताच खरे काय हे समजून घेतो.